बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालक बालमजुरी केल्यामुळे कमजोर होतात. बालकांचे मानसिक आणि शारीरिक विकास पूर्णपणे होत नाही. बालक आजारी पडतात आणि बालकांवर विविध प्रकारचे दुष्प्रभाव होतात. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.